श्री ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायावरील साठाव्या श्लोकाचे निरूपण काल घेऊन झाले। आज 61वा श्लोक आपण घेणार आहोत। 60व्या श्लोकामध्ये देवानी म्हटलं की तुझे जे स्वभाव सिद्ध कर्म आहेत, ते जे तुझं प्रारब्ध, तुझं अदृष्ट, तुझे पूर्वसंस्कार, तुझ्याकडून हे कर्म किंवा हे युद्ध करवतीलच। आणि तुझे जे गुण आहे क्षत्रियाचे, शौर्य, तेज, दक्षता इत्यादी जे गुण आहेत, ते गुण तुला गप बसू देणार नाही। आणि फार सुंदर ओळी होती की जर साळीचा कण म्हणेल की मला साळी म्हणून नाही उगवायचं, तर ते चालेल का? असं का साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे, तरी आहे आन करणे स्वभावासी। पण त्या साळीच्या कणामध्ये, त्या साळीच्या कणाच्या DNA मध्ये राईस म्हणून किंवा पॅडी म्हणून उगवण्याचे सर्व गुणधर्म आहेत। तर ती तो साळीचा कण कसा काय गव्हाचा कण होईल, किंवा त्यातून गव्हाचं रोपटं किंवा मक्याचं रोपटं उद्भवेल का? तर तसं होणार नाही। म्हणून तुझा जो क्षात्र स्वभाव आहे, तो तुझ्याकडून हे युद्ध करवूनच घेईल। या उलट तू जर याच्या विरुद्ध, प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्याचा प्रयत्न केला, तर तो मात्र तुझा अहंकार म्हणून उरेल, इतर काहीच होणार नाही। आज सुरुवात करूया 18व्या अध्यायाच्या 61व्या श्लोकाच्या निरूपणाला। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। ईश्वरा सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। हे अर्जुना, या शरीर रूप यंत्रावर जणू काय आरूढ झालेल्या सर्व भूतांना आपल्या मायेच्या योगाने फिरविणारा तो ईश्वर सर्व भूतांच्या हृदयामध्येच स्थित आहे। आणि जे अदृष्ट आहे, त्या अदृश्याचा ॲक्च्युअल ड्रायव्हर, त्या अदृष्टाला ड्राईव्ह करणारा जो एक इक्विलिब्रियम फोर्स आहे, ती ईश्वराची सत्ता आहे। ईश्वरा सर्व भूतानां, सर्व भूतांच्या हृदयात हृदयशेर्जुन तिष्ठती, सर्व भूतांच्या, सर्व जीवित वस्तूंच्या हृदयामध्ये तो ईश्वर व्याप्त आहे, सर्वांच्या आतमध्ये आरूढ झालेला आहे। भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया। आणि तो यंत्रासारखा भ्रमात पाडून मायेद्वारे आपली जी सर्व विहित कर्मे, प्रारब्ध कर्मे, प्रारब्धात असलेलं जे जे काही तुमचं जे प्रारब्ध कर्म आहे, तुमचे जे प्रारब्धातले भोग आहे, ते तुमच्याकडून भोगवून घेत आहे। सर्वभूताच्यांतरी हृदय महांबरी चिदवृत्तीच्या सहस्त्रकरी उदयलासे जो अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशूनी अशेख अन्यथा दृष्टी पांथिक चेव विले। सर्व प्राण्यांमध्ये हृदयरूपी मोठ्या आकाशामध्ये ज्ञानवृत्तीच्या सहस्त्र किरणांनी युक्त असा जो ईश्वररूपी सूर्य उगवलेला आहे, तो सगळ्यांच्या हृदयातच आहे। जागृती, स्वप्न, सुषुप्ती या ज्या तीन अवस्था, तेच कोणी स्वर्ग, नरक, पाताळ हे तीन लोक, ते संपूर्ण प्रकाशून देह मी अशा विपरीत ज्ञानाने तो भूल पाडतो, तो आपल्याला भुलवतो। देह मी आणि देहासंबंधी मी माझे असे जे विपरीत ज्ञान त्या वाटेने जायला लावतो, असा तो वाटसरू या सूर्याने जागे केलेला आहे, असा तो हृदयात असलेला ईश्वर सदा त्या सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये प्रकाशित असतो. वेद्योदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी इंद्रिय षटपदाचारी जीव भवराते असो रूपक हेतो ईश्वरू सकल भूतांचा अहंकारू पांगरोनी निरंतरू उल्हासत असे स्वमायेचे आडवस्त्र लावनी एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छाया चित्र 84 लक्ष तया ब्रह्मादी किटांता अशेषाही भूत जाता देहाकार योग्यता पावो निदावी तेथ जे देह जया पुढे अनुरूपपणे मांडे ते भूत तिये आरूढे हे मी म्हणूनी. दृश्य जगतरूपी पाण्याच्या सरोवरामध्ये विषयरूपी कमळे उमललेली असता हे 5 ज्ञानेंद्रिये आणि 6वे मन हे 6 पाय असलेल्या जीवरूपी भ्रमराकडून त्या कमळाचे सेवन तो ईश्वररूपी सूर्य यांच्याकडून करवून घेतो. आता हे रूपक राहू दे, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी मी अमुक आहे, मी मास्तर आहे, मी बँकेचा अधिकारी आहे, मी सायंटिस्ट आहे, मी इंजिनियर आहे, अशा रीतीने जो स्फुरणारा समिष्ट किंवा समष्टीतला अहंकार तो पांघरून तो ईश्वर अखंड प्रकटच आहे. फक्त त्यांनी एक पांघरून ओढलेलं आहे बरं का, त्या पांघरुणामुळे असं वाटते की मी हा आहे, मी फलाना आहे, मी ढमका आहे. तो ईश्वर आपल्या मायेचा पडदा पुढे लावून आतून एकटाच दोरी हलवत बसलेला आहे आणि पडद्याच्या बाहेरच्या बाजूला या 84 लक्ष योनी ही छायाचित्रे तो मागच्या मागे नाचवत आहे. ब्रह्मदेवापासून तो किड्यापर्यंत सर्व प्राणीमात्रांना त्यांची योग्यता पाहून शरीराचा तो आकार दाखवत आहे. तेव्हा जो देहाकार ज्या प्राण्यांच्या कर्माच्या अनुरूप त्यांच्यापुढे मांडला जातो त्या देहाच्या आकाराप्रमाणे तो प्राणी तो देह मी आहे अशा अभिमानाने स्वार होतो आणि अशा अभिमानाने स्वार होऊन त्या त्याप्रमाणे त्या अभिमानाला आणखीन वृद्धिगत करत असतो बरं का. आणि तो अभिमान त्याला त्याच्याकडून निर्णया प्रकारचे कामे करवून स्वतः वाढत असतो. सूतसुते गुंतले तृणतृणेची बांधले का आत्मबिंबा घेतले बाळके जळी तया परी देहाकारी आपण पेची दुसरे देखोनी जीव आविष्करे आत्मबुद्धी ऐसेनी शरीराकारी यंत्री भूते अवधारी वाहुनी हालवी दोरी प्राचीनाची तेथ जया जे कर्मसूत्र मांडुनी ठेविले स्वतंत्र ते तिये गती पात्र ओची लागे किंबहुना धनुर्धरा भूता ते स्वर्ग संसारा माजी भोवडी तृणे वारा आकाशी जैसी. सुताची गुंडी जशी सुताने गुंडाळलेली असते, ती गुंडी म्हणजे काय, त्या गुंडीवरती सूत गुंडाळलेलं असते म्हणून त्याला गुंडीचा आकार प्राप्त झालेला असतो. किंवा गवताची पेंडी गवताच्या आळ्याने बांधलेली असते. किंवा पाण्यातील आपले जे प्रतिबिंब, ते एखादा मुलगा ते आपणच आहोत असे समजत असतो. त्याप्रमाणे देहाच्या आकाराने आपल्यालाच दुसरे कल्पून जीव त्या देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी ठेवून प्रकट होतो. त्या जीवाला असं वाटतं की मी हा देहच आहे आणि देह आणि आत्मा याच्यामध्ये काही फरक नाही असं त्याला वाटत असते. ऐक, याप्रमाणे शरीर आकार रूपी यंत्रावर प्राणी बसतो आणि बसून ईश्वर हा प्रारब्ध कर्माचे सूत्र हालवतो. तेव्हा ज्या प्राण्याला जे स्वतंत्र प्रारब्ध कर्मरूपी सूत्र मांडून ठेवलेले असते ना, तो प्राणी बरोबर त्या त्या गतीला पात्र होतो आणि त्या त्या गतीप्रमाणे कर्मे करू लागतो. अरे फार काय सांगावे, वारा जसा गवताच्या काड्या आकाशामध्ये फिरवतो ना, त्याप्रमाणे ईश्वर हा प्राण्यांना स्वर्ग संसारामध्ये सतत फिरवत असतो. म्हणून सायंटिफिकदृष्ट्या विचार केला तर कधीकधी एक सायंटिस्ट म्हणून असंही वाटते की तो परमात्मा त्या जीवावर निरनिराळ्या प्रकारचे प्रयोग करतो. त्या देहात असलेल्या जीवाला निरनिराळ्या परिस्थितीमध्ये टाकतो, चांगली परिस्थिती, वाईट परिस्थिती. म्हणून तुम्हाला माहीत असेल की प्रत्येकावर चांगले आणि वाईट दिवस येतातच. सर्वांचे नेहमी चांगलेच दिवस असतील असं नाही, किंवा एखाद्याचे आयुष्यभर वाईटच दिवस असतील असं नाही, तर बरे आणि वाईट सगळ्या प्रकारचे दिवस येतात आणि त्याप्रमाणे तो परमात्मा प्रयोग करत असतो की या बऱ्या आणि वाईट दोन्ही अवस्थांमध्ये हा जीव, हा प्राणी, हा हे भूत कशा प्रकारचा व्यवहार करते आणि त्याप्रमाणे त्याच्या प्रारब्धाचा भोग, त्याचा कार्मिक अकाउंट, त्याच्या अकाउंट्समध्ये किती किती डिपॉझिट, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, हा पूर्ण व्यवसाय तो परमात्मा घडवून आणत असतो. भ्रामकाची निसंगे जैसे लोहो वेढारिगे तैशी ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते. जैसे चेष्टा पुलिया समुद्राद्रिक धनंजया चेष्टती चंद्राचिया सन्निधिये की तया सिंधु भरीते दाटे सोमकांता पाझरू फुटे कुमुदा चकोराचा फिटे संकोचूतो. तैसी बीज प्रकृती वशे अनेके भूते येके ईशे चेष्ट विजती तो असे तुझा हृदयी. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता उठत असे ते तत्वता तयाचे रूप. या लागी तो प्रकृती ते प्रवर्तवील हे निरुती आणि ते जुंझवील तू ते न जुंझसी जर्ही. लोह चुंबकाच्या योगाने ज्याप्रमाणे लोखंड फिरू लागते ना, त्याप्रमाणे ईश्वर सत्तेच्या योगाने प्राणी कर्मे करतात, नाही का? भ्रामकाचेनी संगे, भ्रामक लोहचुंबकाला भ्रामक म्हणायचे त्या काळात. भ्रामकाचेनी संगे जैसे लोहो वेढारी गे, ते चुंबक इकडे तिकडे फिरवलं की ते लोखंडाला सुद्धा इकडे तिकडे फिरवते. तैशी ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते. माणसाला असं वाटतं की मीच हे करत आहे, मी असं केलं, मी तसं केलं, मी ही करील, मी ते करील, मी एवढा मोठा, मी एवढा थोर, मी एवढा विद्वान, असं हे माणसाला वाटते. पण ते चुंबक जसं लोखंडाला फिरवते किंवा वारा जसा गवताच्या काड्यांना वर उचलतो, गोलगोल फिरवतो, त्याप्रमाणे तो ईश्वर हे सगळे प्रयोग करत आहे. ईश्वर सत्तेच्या योगाने प्राणी ही सर्व कर्मे करत असतो. अर्जुना, जसे एका चंद्राच्या सान्निध्याने समुद्र आपापली हालचाल करतो, म्हणजे भरती आणि ओहोटी, त्या चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल जे असते त्याप्रमाणे भरती आणि ओहोटी होत असते, पाणी हे वर खाली होत असते, त्या समुद्राला भरती येते, चंद्रकांत दगडाला पाजर फुटतो, चंद्रविकासी कमळांचा आणि चकोर पक्ष्यांचा संकोच नाहीसा होतो, म्हणजे त्यांचा मिलाप होतो. त्याप्रमाणे कारणरूप अज्ञानाच्या ताब्यामध्ये असलेले अनेक प्राणी कशामुळे, कारणरूप अज्ञानाच्या ताब्यात असलेले अनेक प्राणी एका ईश्वराकडून चेष्टविले जातात आणि तो ईश्वर प्रत्यक्ष रूपाने तुझ्या हृदयामध्ये उपस्थित आहे. अर्जुना, देह संबद्ध अर्जुनपण न घेता, म्हणजे मी अर्जुन आहे असं न समजता, मी एक पवित्र आत्मा आहे तू असं समज ना, मी अर्जुन आहे असं कसं समजतोस, तर देह संबद्ध अर्जुनपण न घेता तुझ्या हृदयामध्ये जो मी आहे असे जे स्फुरते, ते खरोखर त्या ईश्वराचे रूप आहे. तू जर तुझा अर्जुनपणा सोडला, तू जर तुझा अर्जुनपणा तुझ्यातून डिस्काउंट केला, मायनस केला, तर उरलेलं जे काही असेल ते तुझं शुद्ध स्वरूप असेल. आता हेच एनॉलॉगी आपल्यावरती पण लागते, एक्झॅक्टली अशीच एनॉलॉगी आपली पण आहे. आपल्या हृदयामध्ये जे आपण स्वतःला समजतो ती वस्तू जर मायनस केली तर जे शुद्ध स्वरूप उरेल खरं तर ते आपण आहोत, आणि तेच ईश्वराचे रूप आहे. या लागी तो प्रकृती ते प्रवर्तवील हे निरुते, आणि ते झुंझवील तू ते न झुंझसी जरी, म्हणून ईश्वरू तो गोसावी तेणे प्रकृती हे नेमावी, तिया सुखे राबवावी इंद्रिये आपुली, तू करणे न करणे दोन्ही लावणी प्रकृतीच्या मानी, प्रकृती ही का अधीनी हृदयस्था जया. म्हणून तो ईश्वर प्रकृतीला प्रवृत्त करील हे निसंशय खरे आहे, आणि तू जरी लढणार नाहीस तरी ती प्रकृती तुला लढण्याकरिता बाध्य करील, तुला लढायलाच लावील. म्हणून तो ईश्वर हा मालक आहे, तो या प्रकृतीवर आपली हुकूमत गाजवतो, आपली हुकूमत चालवतो, आणि ती प्रकृती प्राण्यांच्या इंद्रियाकडून ज्यांची त्यांची कामे सहज रूपाने करून घेत असते आणि करून घेत आहे. करणे न करणे या दोन्ही गोष्टी तू प्रकृतीच्या माथ्यावर ठेव, आणि त्या दोन्ही गोष्टी प्रकृतीच्या माथ्यावर ठेवून ती प्रकृती देखील ज्या हृदयस्थ ईश्वराच्या अधीन आहे असा त्या हृदयस्थ ईश्वराला शरण जा, आणि या लागी तो प्रकृती ते प्रवर्तवील हे निरुते, आणि ते झुंझवील तू ते न झुंझशी जरी, तू विचार केला की मी झुंजणार नाही, मी युद्ध करणार नाही, तरी ती प्रकृती तुझ्याकडून ते युद्ध करूनच घेईल. असा हा 61 श्लोकाचा अभिप्राय इथे पूर्ण झाला. उद्या आपण 62 श्लोक घेऊया आणि हळूहळू हा 18 अध्याय पुढे घेऊन जाऊ. आज इथेच विश्रांती घेऊ. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा, श्री पंढरीनाथ महाराज की जय.